ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬುಧೇ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ. ತದ್ವಿಧಿ ಪ್ರಣಿಪಾತೇನ ಪರಿಪ್ರಶ್ನೇನ ಸೇವಯಾ ಉಪದೇಕ್ಷಂತಿ ತೇ ಜ್ಞಾನಂ ಜ್ಞಾನಿನಃ ತತ್ವದರ್ಶಿನಃ ಯಜ್ ಜ್ಞಾತ್ವಾ ನ ಪುನರ್ ಮೋಹಂ ಏವಂ ಯಾಸ್ಯಸಿ ಪಾಂಡವ ಯೇನ ಭೂತಾನ್ಯಶೇಷೇಣ ದ್ರಕ್ಷಸ್ಯಾತ್ ಮನ್ಯಥೋ ಮಯಿ. ಚೌಥಾಧ್ಯಾಯ 34 and 35 ಅಸೆ ದೋನ್ ಶ್ಲೋಕ ಅಪಣ ಘೇಣಾರ ಆಹೋತ್. ಅಪಣ अगदी सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल तसं भगवद्गीतेनी सांगितलेली भक्ती काय आहे हे प्रथम पाहिलं. त्याला बरीच वर्ष झाली. भगवद्गीतेने जी भक्ती सांगितली त्याच्या बरोबरीने जी भक्तीची सर्वमान्य रूढ कल्पना आहे श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम ही भक्ती भगवद्गीतेमध्ये कुठे दिसते हे पाहायला आपण सुरुवात केली. भगवद्गीतेमध्ये तर या शब्दांच्या अंगाने सरळ सरळ प्रतिपादन काही नाही, तरी देखील ही जी भक्ती भागवताच्या अंतर्गत सांगितलेली, नारदांनी देखील ज्याचा पुरस्कार केला, अशी ही भक्ती भगवद्गीतेमध्ये पर्यायाने सापडते. थेट जरी सापडली नाही तरी भगवद्गीतेची जी भक्ती आहे ती भक्ती पाहताना आपण पाहिलं की भगवद्गीतेची भक्ती म्हणजे सर्वोच्च गोष्ट, की ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, कर्म आहे, योग आहे आणि सेवा आहे. अतिथी उपकार साधन पत्रम पुष्पम फलम तोयम अशा सर्व गोष्टी आहेत. अशा सर्व गोष्टी म्हणजे भगवंतांची भक्ती आहे. भक्ती योगामध्ये अशाच प्रकारे भगवंतांनी निरूपण केलेलं आहे. ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते. भगवंतांनी कुठेही नामस्मरण, गंध, माळा, टिळा, आळंदी, पंढरी, काशी अशा प्रकारे भक्तीचा उल्लेख केलेला नाहीये. तर समग्र जीवनाला भगवंत भक्ती म्हणतात हे आपण प्रथम पाहिलं, आणि त्यानंतर आपण श्रवण एकूण भगवद्गीतेमध्ये कुठे कुठे आलेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं कसं निरूपण केलेलं आहे असं क्रॉस सेक्शन ज्याला म्हणू असं पाहायला सुरुवात केली. सबंध ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं श्रवणावरचं निरूपण आपण पाहिलं, भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी. मग कीर्तन, कीर्तन भक्ती आपण पाहिली, त्याच्या अंतर्गत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली गुरुस्तवन आपण पाहिली. कीर्तनामध्ये रूपवर्णन, गुणवर्णन, चरित्रवर्णन तसंच भगवंतांची केलेली तत्वज्ञानाच्या अंगाने परमात्म्याची स्तुती हे सगळं कीर्तन भक्तीच्या अंतर्गत आपण पाहिलं. मग विष्णू स्मरण पाहिलं. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता हा आलेला आहे आपण पाहिलं. मग पादसेवन, अर्चन, वंदन आणि दास्य हे जे चार प्रकार आहेत, हे चार प्रकार कुठे कुठे गीतेमध्ये आलेले आहेत ते पाहिले आणि ज्ञानेश्वरीत कुठे आलेले आहेत तेही पाहिले, म्हणजे पाहतो आहोत. या पादसेवन भक्तीच्या अंतर्गत आपण 17 अध्यायातला संसारा ऐसा दारुणू जो भेटताची हरिशिणू तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु. गुरूंचं भजन केलं पाहिजे. तसंच 11 क्षमापन स्तोत्र या गोष्टी आपण पाहिल्या. 4 ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रणिपातेन प्रणिपात करून नमस्कार करून अर्चनम वंदनम, वंदनम आहे प्रणिपात आहे, आपण पाहतो आहोत. आपण हे श्लोक का पाहतो आहोत ते तुम्हाला सांगतो आहे. तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन, सद्गुरूंना प्रणिपात करून त्यांना परिप्रश्न करून सेवया, अर्चनम वंदनम दास्यम, दास्य आणि सेवा म्हणून आपण हा श्लोक पाहतो आहोत. कुठं कुठं हे आलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य त्या करता आपण हा श्लोक पाहतो आहोत. भगवंत असं म्हणतात की ते ज्ञान आहे, ते ज्ञान जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी प्रणिपात करायला लागतो. कोणाला, जे तत्वदर्शी ज्ञानी आहेत त्यांना प्रणिपात करून हे ज्ञान समजून घ्यायला लागतं, त्यांना परिप्रश्न विचारून हे ज्ञान समजून घ्यायला लागतं आणि त्यांची सेवा करून हे ज्ञान समजून घ्यायला लागतं. प्रणिपात करून, परिप्रश्न करून आणि सेवा करून जे ज्ञानी तत्वदर्शी आहेत अशा महात्म्यांना, संतांना, त्यामुळे ते प्रसन्न होतात आणि ज्ञानाचा उपदेश करतात. जो उपदेश जाणला असता यज ज्ञातवा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव, अशा प्रकारचा मोह तुला परत होणार नाही. येन भूतान्यशेषेण द्रक्षसि आत्मनी यथा मयी, तू सर्व भूत मात्र स्वतःमध्ये पाहशील आणि स्वतः सकट सर्व भूत मात्रांना माझ्या ठिकाणी पाहशील जे ज्ञान झाल्यानंतर. अशा प्रकारचं फार सुंदर असे हे दोन श्लोक. हे श्लोक पाहताना या श्लोकांची जागा ज्या ठिकाणी आलेली आहे ती फार सुंदर अशी आहे. मुळातच दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला आत्मविषयक ज्ञानाचा उपदेश केला. दुसऱ्या अध्यायाचे जर विषय पाहिले तर आत्मविषयक ज्ञानाचा उपदेश केला, आत्म्याचं लक्षण सांगितलं. तसं शरीर पडल्यामुळं, देह पडल्यामुळं फारसं काही बिघडत नाही असंही सांगितलं. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. देह पडल्यामुळं काही बिघडत नाही, अखंड असा प्रवास चालू आहे जीवाचा. अर्थात त्यामुळे ही समोरची माणसं मरतायत अथवा आपली माणसं मरतायत यामुळे फार विचलित होण्याचं काही कारण नाही. आत्म्याचा प्रवास हा असा सरळ चालू असतो. याच्या आधी बरेच जन्म झालेले असतात, याच्यानंतरही होणार असतात. चालू जन्म जो दिसतो तर त्या जन्मातल्या मृत्यूनी एवढं भयभीत होण्याचं कारण नाही, अशा प्रकारचा एक उपदेश केला. हा तर्काची दिठी गोचर नोहे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठावा आहे. हा जो आत्मा आहे हा आत्मा तर्कानी कधीही सापडत नाही. तर्काच्या दृष्टीला हा कधीही आतापर्यंत गोचर झालेला नाही. ध्यान देखील याच्या भेटीकरता उत्कंठा वाहून राहत. असा हा आत्मा न जायते म्रियते वा कदाचित, त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. नायम भूतवा भविता वा न भूया, तो पूर्वी होऊन गेलेला आहे, भविता किंवा आत्ता आहे आणि भूया म्हणजे पुन्हा पुढे कधीतरी असेल असं त्याच्याबद्दल बोलणं संभवत नाही. अजाहा हा जन्मरहितच आहे, याचा कधी जन्म झाला असं नाही, कारण जन्म झाला की मृत्यू आला. नित्य हा जन्मरहित आहे, नित्य आहे याचा अर्थ शाश्वत आहे. आणि पुराण हा कधीपासून आहे सांगता येत नाही, हा आहेच आहे. आणि तुझ्या शरीरांची काळजी करतोस, न हन्यते हन्यमाने शरीर आहे, शरीर मेल्यामुळे हा मरत नाही. आणि तू जर मूळ दृष्टीने पाहिलंस तर तुझे बंधू आप्त सखे सोयरे हे जे आहेत ही शरीर असून त्यांचा आत्मा हा अविनाशी आहे, त्यांच्या मृत्यूकरता तळमळण्याचं कारण नाही. अशा प्रकारे आत्मविषयक उपदेश प्रथम दुसऱ्या अध्यायामध्ये केला. आणि ज्याच्या ठिकाणी अशा प्रकारचा आत्मविषयक भाव परिपूर्ण झालेला आहे असा मनुष्य, त्यामुळे कोणतंही कर्तव्य कर्म त्याचे परिणाम कसेही असले तरी देखील, मृत्यू इतका जरी परिणाम असला तरी देखील, विचलित न होताच कर्तव्य कर्म करतो, कारण देह हा केवळ या जन्माचा सोबती आहे, त्यामुळे कोणत्याही कर्माला घाबरत नाही, मृत्यूला घाबरत नाही, आणि देह कर्म करतो तेव्हा हा अत्यंत अलिप्तच असतो। देह आहे तोपर्यंत कर्म करण्यामध्ये अधिकार आहे, मात्र फळ देहाला मिळत असल्यामुळं आणि तू आत्मा असल्यामुळं त्या फळाचा आणि तुझा संबंध ठेवू नकोस। हेतू ठेवून कर्मफळाचा हेतू ठेवून कर्म करण्याचं कारण नाही, कारण ती गोष्ट देहबुद्धी वाढवते, आत्मबुद्धीवरून मनुष्य विचलित होतो, आणि कर्म न करण्याची गोष्ट तर मुळीच तू बोलू नकोस, कारण न करणं हा आत्म्याचा स्वभाव असून करणं हा देहाचा स्वभाव आहे। त्यामुळं देहवान असताना कर्म करायचं नाही असं जरी तू ठरवलंस तरी देह कर्म करत राहणारच। अकर्म, एखादं कर्म फार कठीण आहे अथवा आपल्याला आवडत नाहीये अथवा त्याचे परिणाम भयंकर होतील, कर्तव्यात्मक आहे तरी देखील परिणाम भयंकर होतील म्हणून ते टाळायचं, कर्म न केल्याने काहीही लाभ नाही, कर्म न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, देह आहे तोपर्यंत कर्तव्यात्मक कर्म हे करायलाच लागेल, आणि असं कर्म करत असताना मेलास तरी चालेल। श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात परधर्म भयावहा, श्रेयान स्वधर्मो विगुण विगुण वाटला तरी देखील श्रेयस्कर स्वधर्मामध्ये राहणं हेच आहे। अशा करता आहे की स्वधर्म कर्म करत असताना काय प्रसंग येईल, काय वेळ येईल, कसा काय गुजरेल तुमच्यावर काही सांगता येत नाही। तुम्हाला ते आवडणारं असेल आवडणारं नसेल, पण स्वधर्मामध्ये एक सोय आहे ते म्हणजे आत्म्याकडे लक्ष राहतं, कारण कर्तव्य कितीही कठोर वाटलं, आवडणारं नाही असं वाटलं, नको असं वाटलं, तरी देखील तेव्हा सर्व वेळेला तुम्हाला कर्म करणं हा देहाचा स्वभाव आहे आणि आत्मा अकर्ता आहे असा भाव ठेवायची सोय आहे। त्याच्या विरुद्ध परधर्म हा स्वार्थाने नेहमी केला जातो म्हणून तो भयावह आहे। परधर्मानी कधीही मनुष्य वर येत नाही, म्हणून विगुण वाटला तरी देखील आपलं कर्तव्यात्मक कर्म किंवा स्वधर्म हेच करत राहायला पाहिजे। स्वधर्मे निधनम श्रेयः, स्वधर्मामध्ये निधन झालं तरी देखील श्रेयस्कर आहे। परधर्मो भयावहा, परधर्मा मात्र त्याच्यामध्ये मात्र त्याच्या बाबतीत मात्र भीती बाळगावी असं, तो भयावह आहे, तात्कालीन फायदा होईल, पण अरे तो देहाचा असेल, देह जाणार आहे, जरा पैसे बिसे मिळतील भरपूर पण इथंच ठेवून जायला लागेल। परधर्म हा फार भयावह आहे, थोडासा मान मिळेल, थोडीशी सत्ता मिळेल, थोडस लोकांना लुबाडल्यावर बरं वाटेल, आपल्या कपाटातले पैसे पाहून फार बरं वाटेल त्याच्याकडे पाहताना, पण तुलाच उचलून घेऊन जातील ना, तो भयावह आहे, कारण तुझ्यावर जे परिणाम होतात ते परिणाम घेऊन तुला पुढे जायचं असतं। अशा प्रकारचा विलक्षण असा उपदेश, आत्मविषयक उपदेश आणि ज्याला आत्मविषयक ज्ञानामध्ये पारंगतता आलेली आहे त्याची कर्म तशाच भावानी होतात, अशा प्रकारचा उपदेश दुसऱ्या त्याच्या अंतर्गत सांख्य बुद्धीच्या अंतर्गत असणारा कर्मयोग खरा असा दुसऱ्या अध्यायात सांगितला। आणि अशा प्रकारे काही आदर्श जीवन असेल का, हे फारच थिअरटिकल झालं, असं कोणी वर्तन करू शकतो का, म्हणून स्थितप्रज्ञ कसा असतो या संबंधी सांगितलं। स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्थस्य केशव, स्थितधीहि किं प्रभाषेत किं आसीत व्रजेत किं, असं अर्जुनाने विचारल्यावरून या दोन्ही गोष्टी आत्मविषयक दृढता ज्ञानाची आणि ती झाल्यामुळं कर्माच्या बाबतची दृष्टी ज्याला लाभलेली आहे अशा स्थिर बुद्धीच्या पुरुषाचं वर्णन भगवंतांनी केलं। हा अशा प्रकारचा दुसरा अध्याय सांगितला, आणि ही जी स्थिर बुद्धी आहे ही स्थिर बुद्धी ही कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलं. कारण हे अंतिम गंतव्य आहे. कर्ममार्ग हा देखील अलीकडचाच राहतो असं भगवंतांनी सांगितलं. तेव्हा अर्जुनाला नेहमीचाच असा प्रश्न पडला की मग ही स्थिर बुद्धी करून राहू या कर्माचं झंझटच नको. म्हणजे भगवंत दुसऱ्या अध्यायात जे सांगत होते ते लक्षात न घेताच तिसऱ्या अध्यायात अर्जुनाने प्रश्न विचारला की मी स्थिर बुद्धीच करून बसतो मग कर्म नको ना, कशाला कर्म करायला पाहिजे. तेव्हा अर्जुनाला तिसऱ्या अध्यायामध्ये मुख्यतः हे मी दुसरा अध्याय तिसरा अध्याय आणि चौथा अध्याय अशा करता सांगतो की हे सगळं एडिटिंग एक प्रकारे व्यासांनी केलं म्हणून हे अध्याय पडलेले आहेत. बाकी अध्याय वगैरे काही नाहीयेत. सरळ झालेलं जे बोलणं आहे तर ते बोलणं जसं एखाद्या व्याख्यानाचे पॅरेग्राफ पाडावेत, पॅरेग्राफ पाडल्यानंतर अगदीच विषय बदलल्यानंतर प्रकरण पाडावं आणि अशी अनेक प्रकरणं धरून एक ग्रंथ तयार व्हावा, तशा प्रकारे ही कामगिरी व्यासांनी नंतर केलेली आहे. त्यामुळे भगवंतांनी हे दुसऱ्या अध्यायात सांगितलं, हे तिसऱ्या अध्यायात सांगितलं, हे चौथ्या अध्यायात असं काही झालेलं नाहीये. तिथं थेट संभाषण झालं. पण या प्रकारच्या निरूपणानंतर जेव्हा अर्जुनानी प्रश्न विचारला तेव्हा भगवंतांनी असं सांगितलं की दोन प्रकारच्या निष्ठा आहेत, एक ज्ञाननिष्ठा आहे आणि एक कर्मनिष्ठा आहे. या ज्ञाननिष्ठेने जाणारे फार विरळ आहेत आणि या ज्ञाननिष्ठेचं भगवद्गीतेमध्ये कुठेही फारसं विवरण आलेलं नाही. दुसऱ्या अध्यायात एवढंच सांगितलं की लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. दोन प्रकारच्या निष्ठा आहेत, ज्ञानयोगेनं सांख्यानाम कर्मयोगेनं योगिनाम. पण सगळ्या भगवद्गीतेमध्ये कर्मयोग जो आहे त्याच्या त्या अंगानेच निरूपण नंतर केलेलं आहे. ज्ञान हे अंतिम गंतव्य आहे हे मान्य करून ज्ञानाकडे जाण्यासाठी म्हणून एक ज्ञान मार्गच आहे आणि ज्ञानाकडे जाण्यासाठी म्हणून अन्य एक मार्ग आहे त्याला कर्मयोग म्हटलेला आहे. याच योगाची कर्मयोगाची सर्वात उत्तम दशा म्हणजे भक्ती असं नंतर भगवंतांनी सांगितलेलं आहे. या कर्मयोगाच्या अंतर्गत सर्वात शेवटी जेव्हा भक्ती येते तेव्हा कर्म ध्यान उपासना अशा सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात असं सांगून भगवंतांनी अर्जुनाचा अधिकार पाहून अर्जुनाला यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभते अर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असत्तः सविशिष्यते असा कर्मयोगाचा उपदेश करायला सुरुवात केली. सर्व इंद्रिय मनाने आवरून यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभते अर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असत्तः. इंद्रिय तर कर्मयोगाच्या ठिकाणी किंवा कर्म करण्याच्या ठिकाणी वापरायची आहेत पण अनासक्त बुद्धीनी. असं जो करतो तो विशेष समजला पाहिजे असं म्हटलं आणि हे कर्म नियत असावं असं त्याच्या पुढे सांगितलं. नियतम कुरु कर्मस्त्वम कर्म जायो ही अकर्मणः. हे कर्म नियत पाहिजे, ओघ प्राप्त आलेलं पाहिजे, कर्तव्यात्मक पाहिजे, तुझ्या शक्ती बुद्धीप्रमाणे तुला योग्य पाहिजे. कुणी उठायचं आणि कोणतंही कर्म करायला सुरुवात करू म्हणायचं हे शक्य नाहीये. आपल्यापैकी कोणालाही प्रेरणा होऊ शकेल की शिवाजी महाराजांनी केलं ते आपण करावं पण ते शक्य नाहीये. आपल्यापैकी कोणालाही प्रेरणा होऊ शकेल की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती आपण लिहावी ते शक्य नाहीये. शक्तीबुद्धीचं काम आहे. आपली तर गोष्ट सोडाच, पण वासुदेव बळवंत फडके गोंदवलेकर महाराजांना जाऊन भेटलेले होते. ते म्हणाले की तुम्ही माझे समर्थ व्हा, मी तुमचा शिवाजी होतो, आपण रण पेटवू इंग्रजांविरुद्ध. ते म्हणाले समर्थ तर मी नाहीच आहे पण तूही शिवाजी होऊ शकत नाहीस, या भानगडीत पडू नकोस. त्यामुळे असं समजू नका की जगातली सगळी कर्म ही आपल्याकरता निर्माण झालेली आहेत. त्याच्याऐवजी तू आपलं तुझं बघ, जिथं तू आहेस तिथं कर्तव्यात्मक तुला जे आलेलं आहे ते कर, ती तुझ्याबाबत भगवंताची इच्छा आहे. ते नियत कर्म असावं. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे कधीही चांगलं. कारण कर्म करत करत पण नियत कर्म करत करत मोक्षापर्यंत जाता येतं. आणि हे कर्म यज्ञ प्रित्यर्थ व्हावं, यज्ञार्थात कर्मणः. यज्ञ म्हणजे सेवा, यज्ञ म्हणजे समर्पण, यज्ञ म्हणजे स्वार्थ त्याग. सेवा भावाने व्हावं, समर्पण भावनेनी व्हावं, स्वार्थ त्यागाने व्हावं. पण आता मी जो सेवा समर्पण आणि स्वार्थ त्याग हा यज्ञाचा अर्थ सांगतोय तो रूढ अर्थ असून तिथं भगवंतांनी यज्ञ एवढा एकच शब्द वापरलेला आहे. त्यामुळे सेवा हा शब्द देखील इथं प्रथम आलेला आहे. यज्ञाचा अर्थच तसा असल्यामुळे तो तसाच करायला लागेल. पण स्वतः भगवंतांनी सेवा समर्पण स्वार्थ त्याग असा कुठेही शब्द नाही वापरलेला. पण एवम गुणविशिष्ट कर्मयोग आहे आणि हा कर्मयोग सांगत असताना सर्व कर्म मला अर्पण करून मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा आत लक्ष ठेव आत्म्याकडे, फळाशीकडे लक्ष ठेवू नकोस, निराशी ही ममत्व नको आणि कर्म कर, युद्धस्व विगत ज्वरा अभिन निवेश रहित अस्मिता रहित असं होऊन कर्म कर, असा कर्मयोगाचा एक लखलखित उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला. आणि तिथं भगवंतांनी त्याच्या नंतर सांगितलं की श्रेयान स्वधर्मो विगुणहा परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. असा कर्मयोग आचर आणि हा कसाही असला तरी, कारण काही काही जणांचा स्वधर्म कर्म, काही काही जणांची कर्तव्यात्मक कर्म खरंच फार कठीण असतात. त्यांना किती सेवा करावी लागते, त्यांच्या घरी अडचणी असतात, कोणाकोणाची तर सगळ्या कुटुंबाला वर काढता काढता लग्न राहून जातात असं घडलेलं अनेक वेळेला दिसतं. विगुण वाटतो. पण हे लग्न होणं न होणं, नोकरी उद्योग धंदा या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आणि भगवंतांना जे स्वधर्माबद्दल बोलायचं आहे ते देहबुद्धी जाण्यासाठी असल्यामुळं त्याला काही इलाज नाही, ते तसंच करत राहावं असं भगवंतांचं सांगणं आहे. त्याच्याऐवजी सगळ्यांना भाऊ बंधांना टोप्या घालत फसवत गंडवत खरं खोटं बोलत वागत गुंडगिरी करत मोठं होण्याने मनुष्य मोठा होत नाही असं भगवंतांचं अगदी ठाम सांगणं आहे. तो विगुण वाटला तरी देखील तुमच्या वाट्याला आलेला जो भाग आहे तोच तुम्ही करा. कारण प्राप्तव्य आपल्याला आत्मदर्शन हे आहे. प्राप्तव्य जर चुकीचं असेल असं जर ठरवलं तर मग ते करा. असं सांगितल्यानंतर अर्जुनाने आणि याच्यामध्ये मोक्ष प्राप्त होण्याची सोय आहे असं सांगितल्यावर अर्जुनाने स्वाभाविक विचारलं की एवढं सगळं जर सोपं आहे तर मनुष्य मग परधर्माचं का आचरण करत असेल असं अर्जुनाने भोळा मनुष्य तसा प्रश्न विचारतो. आणि पांडवांचा जर पूर्वेतिहास पाहिला तर त्यांचं वर्तन अतिशय सरळ राहिलेलं आहे. वाकडेपणा जो आहे इतरांचा त्याचा अत्यंतिक त्रास त्यांनी भोगलेला आहे. असं असल्यामुळं हे एवढं उत्तम तत्वज्ञान असताना मनुष्य मग परधर्मासारखं पापाचरण का करतो असा प्रश्न अर्जुनाने विचारला. त्याच्यावर उत्तर देताना भगवंतांनी कामक्रोधांकडे निर्देश केला. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः असं भगवंत म्हणाले. नाहीतर काही कारण नव्हतं. आणि या कामक्रोधांचं स्वरूप जाणून त्यांचा निराश करायला पाहिजे असं भगवंत म्हणाले. हा पापी जो कामरूप शत्रू आहे त्याचा निराश करायला पाहिजे असं भगवंत म्हणाले. ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणारा हा जो काम आहे त्याला इंद्रिय आवरून जिंकावं असं भगवंत म्हणाले. एवं बुद्धे हे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. म्हणून हा कर्मयोग जर आचरायचा असेल तर या दुर्गतीला नेणाऱ्या कामाला आवरणं गरजेचं आहे, क्रोधाला आवरणं गरजेचं आहे, आत्मसंयमन योग साधणं आवश्यक आहे. ज्ञान विज्ञानाचा नाश या कामक्रोधामुळे होतो तो थोपवणं आवश्यक आहे असं भगवंत म्हणाले. आणि चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंत सांगायला लागले की हा जो तुला मी योग सांगतो आहे हा प्रथम मी विवस्वानाला सांगितला, सूर्याला, विवस्वानानी मनूला सांगितला, मनुनी इक्ष्वाकूला सांगितला, आणि त्याच्यानंतर हा परंपरागत असा योग अनेक राजर्षी जाणते झाले. तेव्हा अर्जुनाने भगवंतांच्या जन्माविषयी एक प्रश्न विचारला की तुझा जन्म तर अलीकडचा अर्वाचीन आणि सूर्य तर किती प्राचीन, तू सूर्याला सांगितलंस हे आम्ही कसं समजावं. त्याच्यावर भगवंतांनी मी याचा अर्थ परमात्मा या अंगानी मी सर्व जन्म जाणतो, माझे आणि तुझे याच्या आधी फार जन्म झालेले आहेत, मी फार पुरातन काळी हे सूर्याला सांगितलं, तुला कोणत्याही जन्माचं ज्ञान नाही, मला ते आहे. असं म्हणून भगवंतांनी भगवत अवतार रहस्य परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, भगवत अवतारामध्ये होणारं कार्य अजहा अपि सन्न अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अशा प्रकारे स्वतःच्या जन्माबद्दलचं कथन केलं. आणि हे कथन केल्यानंतर या चौथ्या अध्यायामध्ये हे माझं दिव्य जन्म माझी आणि दिव्य कर्म जो ओळखतो तो मुक्त होऊन जातो, अशा प्रकारचं एक विधान केलं. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे, मी जन्माला येत नसताना माझं जन्मण आणि मी कोणतंही कर्म करत नसताना, कारण देह कर्म करतो त्यामुळे कोणत्याही कर्माचा लेप मला नाही, हे चातुर्वर्णी आहेत ना, ते सगळे मी निर्माण केलेले आहेत असं भगवंत म्हणाले. पण त्या कर्माचा लेप मला नाही, कारण त्यांचे त्यांचे गुण आणि कर्म याप्रमाणे मी ते वर्ग निर्माण केले. अशा रीतीने मागच्याच अध्यायामध्ये भगवंत जे अलिप्त होऊन कर्म कशी करायची हे सांगतायत, तर तेच आताही या अध्यायामध्ये सांगायला लागले. आणि अशा प्रकारचं निरूपण करत असताना भगवंत या कर्मयोगाबाबत अजून महत्वाच्या अशा गोष्टी अर्जुनाला सांगायला लागले. ज्यांनी विषयावर विजय मिळवलेला आहे, वीत राग भय, भयावर विजय मिळवलेला आहे, क्रोधावर विजय मिळवलेला आहे, जो माझ्याशी एकरूप झालेला आहे, जो माझ्या आश्रयाला आलेला आहे, असे गुण असलेले बहवो ज्ञान तपसा, ज्ञान आणि तपानी पुता पवित्र झालेले, माझ्या मला आतापर्यंत अगणित भक्त येऊन मिळाले असं भगवंत म्हणाले. आणि हे मला येऊन मिळाले म्हणजे ते ज्या क्षणी आपण अकर्ता असं समजले त्या क्षणी ते माझ्यामध्येच येऊन राहिले, त्यांनी कारण तसं भजन केलं त्यामुळे ते मला येऊन प्राप्त झाले. जो जसं भजन करतो त्याला मी तसं फळ देतो. ये यथा माम प्रपद्यंते तथैव भजाम्यहम, त्यामुळे ते त्या प्रकारे त्या गतीला प्राप्त झाले असं सांगून मी कोणत्याही कर्मानी कधीही लिप्त होत नाही अशी स्वतःची दशा भगवंतांनी सांगितली. नमाम कर्माणी लिंपंती नमे कर्मफले स्पृहा, कर्मफळाच्या ठिकाणी कोणतीही स्पृहा मला आतापर्यंत कधीही झाली नाही. याचं कारण आत्मस्वरूपाचं अखंड भान असल्यामुळं कर्म जोपर्यंत देह आहे तोपर्यंत चालत राहणार आणि कोणत्याही कर्माचं काहीतरी फळ मिळत राहणार, शुभ अथवा अशुभ. पण मला कर्मफळाचीच स्पृहा नाही, कारण मी करतो असं मी कधीच आतापर्यंत समजलो नाही असं स्वतःबद्दल भगवंतांनी सांगितलं. आणि अशा प्रकारे मी आहे असं जो जाणतो तो देखील कर्मबंधनापासून मुक्त होतो असं भगवंत म्हणाले. आणि अशा प्रकारे मला जाणून पूर्वी अनेक मुमुक्षूंनी कर्म केलेली आहेत आणि माझ्या कर्माची ही युक्ती जाणता जाणता ते अशा प्रकारे कर्म करण्याची युक्ती शिकतात आणि मुक्त होऊन जातात असं भगवंत म्हणाले. आणि हाच उपाय आहे असं भगवंत सांगायला लागले. एरवी कोणतं कर्म आहे म्हणजे करणीय आहे, किम कर्म, किम अकर्म, म्हणजे कोणतं कर्म या क्षणाला मी करावं आणि कोणतं कर्म आता मी करू नये याच्याबाबत मोठे मोठे तत्वदर्शी ज्ञानी देखील मोहित होतात जर फळाचा विचार करतील तर. किम कर्म किम अकर्म इति कवयहा अपि अत्र मोहिता. म्हणून असा विचार कधीही करू नये. जर शिवाजी महाराजांनी विचार केला असता अब्दुल खान तो काय, आपण किती, त्याचं सगळं सैन्य घेऊन तो पायथ्याला आलेला आहे आणि तो आपल्याला कसा बोलवतो आहे, निशस्त्र एकट्याने भेटायला यायचं. एक मनुष्य चालेल शस्त्र घेऊन आलेला पण तो लांब उभा पाहिजे. अशा वेळेला अकर्म निवडणं अगदीच शक्य आहे ना, नकोच ना. हे स्वराज्य वगैरे सगळं राहून दे बाजूला, मी हात बांधून शरण येतो. आता हे कर्तव्यात्मक कर्म ठरवायचं कसं, यावेळेला कर्तव्यात्मक कर्म आहे असा निवाडा कसा करू शकतो कोण, त्याच्याऐवजी आपलं न केलेलं बरं. तुझ्या पायावर डोकं ठेवतो, तू म्हणशील तिथं तिथं डोकं ठेवतो, मला काय चार गावं मिळाली तरी पुरे, एवढं मोठं स्वराज्य नकोय मला. माणूस अडचणीत सापडला की किती खाली येईल काही सांगता येत नाही. कसला आलाय मोहन, कसलं काय, माझं आपलं घर चाललं तरी पुष्कळ असं अगदी अडचणीच्या वेळेला म्हणतो. एरवी त्याच्या मोहाला काही सीमा नसते, एवढं त्याचं इकडचं तिकडं स्वरूप बदलत असतं. पण अशा वेळेला कर्म निवडायचं की न करणं निवडायचं, किम कर्म किम अकर्म इति कवयहा अपि अत्र मोहिता. याबाबत मोठे मोठे तत्वदर्शी ज्ञानी देखील मोहित होतात. तत्ते कर्म प्रवक्षामी, तर मी आता तुला कर्म म्हणजे काय, करणीय म्हणजे काय ते सांगतो असं भगवंत म्हणतात. यज ज्ञात्वा जे जाणलं तर तू अशुभापासूनच मुक्त होऊन जाशील, तुला अशुभाचा स्पर्शच होणार नाही. ते ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे ज्ञानेश्वर दर्शन मध्ये स्वामीजी असं म्हणतात की असं म्हटल्यानंतर आपण असे सरसावतो की आता भगवंत कोणती कर्म करणीय त्याची यादी देतील. बरं झालं, मी आता तुला सांगतो. तत्ते कर्म प्रवक्षामी, कर्तव्यात्मक कर्म काय ते ही यादी एकदा मिळाली की तेवढी कर्म केली की आपलं झालं, कोणती टाळावी ते आता भगवंत सांगतील. पण स्वामीजी असं म्हणतात की भगवंत तसं सांगत नाहीत. करणीय काय, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणहा अकर्मणश्च बोद्धव्यम. तू कर्म म्हणजे काय, कर्तव्यात्मक कर्म म्हणजे काय हे समजून घे, विकर्म म्हणजे काय ते समजून घे. विकर्म म्हणजे विशेष कर्म, जी साधन रूपी कर्म जी या अध्यायात आलेली आहेत, ज्याच्या नंतर हा श्लोक आलेला आहे जो सुरुवातीला आपण उच्चारला तो. काही कर्म आहेत, काही साधनारूपी कर्म आहेत, तर कर्तव्यात्मक कर्म म्हणजे काय त्याचा बोध करून घे, साधनारूपी कर्म काय आहेत त्याचा बोध करून घे. आणि अकर्म अकर्मनश्च बोद्धव्यम, जी करू नयेत अशी असा अर्थ काढला तर तीही कर्म काय ती समजून घे. गहना कर्मणो गती, कर्माची गती फार गहन आहे, त्यामुळं आपल्याला वाटतं की आता याद्या मिळणार आपल्याला. तेव्हा भगवंत असं सांगतात की कर्तव्यात्मक कर्म करत त्या कर्मामध्ये आत्म्याची अकर्मदशा पाहणं कर्तव्य टाळणं नव्हे. कर्मणी अकर्म यः पश्येत, कर्म करत असताना आत्म्याची अकर्मदशा ही पाहत कर्म करणं देहानी. मग कधी कधी स्वकर्म इतकं चांगलं असतं की बास परहिताचं, या लोकांमध्ये आपला मान चांगल्या कारणाने वाढेल असं, त्याचा ऐहिक लाभ देखील होईल किंवा आपल्या अंतरंगतेमध्ये त्या कर्माचं एक फार मोठं समाधान आपल्याला लाभेल, त्या कर्म करण्याच्या उत्तम परिणामांकडे पाहून, किंवा कधी कधी कर्म अत्यंत भेसूर स्वरूपात तुमच्या समोर उभं राहील, कर्तव्यात्मक कर्म। पण कर्तव्यात्मक असेल तर दोन्ही कर्मामध्ये आत्म्याची मुळात अकर्मदशा अनुभवतच कर्म करणं हा कर्माचा बोध आहे। कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, ही करणीय कर्म सगळी, तुला आवडणारी असोत न आवडणारी असोत, भेसूर असोत सुसह्य असोत अथवा अतिशय चांगली असोत, कर्मणी अकर्मय पश्येत अकर्मणीच कर्मय स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृत्स्न कर्मकृत। जो आपल्या कर्मांमध्ये आत्म्याची अकर्मदशा पाहतो आणि आत्मा अत्यंत अकर्ता आहे हे जाणून यत्ययावत कर्मांचं दर्शन घेतो। जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्करिणता, कर्मसंगे निराशता फळाची या, स्पष्ट उपदेश केला। कोणत्याही प्रकारचं सर्व कर्मी, सकळ कर्मी म्हणजे सकळ कर्मी याचा अर्थ कर्तव्यात्मक सगळ्या कर्मांच्या ठिकाणी वर्तन करत असताना आपली आत्म्याची नैष्कर्म्य दशा जो पाहतो आणि त्या कर्माच्या बरोबर जे कर्मसंग म्हणून फळ मिळेल त्याच्या ठिकाणी जो अनासक्त राहतो आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, कर्तव्य हे कठोर आहे म्हणून दुसऱ्याच कर्तव्याची शोधाशोध जो करत नाही तेच कर्तव्य म्हणून करतो, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे, तरी क्रियाकलापू आघवा आचरतु दिसे बरवा, तोच तो ये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा, जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण ते जळामाजी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे। सरोवराच्या जलाशयाच्या काठाशी उभा असलेला जसा पाण्यामध्ये त्या जलाशयामध्ये आपल्या स्वतःला पाहतो पण निभ्रांत, कुठल्याही भ्रांती खेरीज त्याला माहीत असतं की मी काठावर उभा आहे पाण्यात पडलेला नाहीये, तसं कर्मात असताना मी त्या कर्मापासून अगदी वेगळा आहे हे जो जाणतो, अथवा नावे हन जो रिगे किंवा नाव चालत असताना तो थडीयेचे रुख जाता देखे वेगे, त्याला किनारा भरभर पळतोय असं वाटतं, हा दृष्टीभ्रम होतो बर का। आम्ही त्या भाट्याच्या खाडीला तरी ओलांडण्यासाठी म्हणून नाव केली आणि बराच वेळ तिथं होती, ते लोक बसत होते, ती नाव बांधलेली होती काठाला, हलत होती, एक प्रकारे दूर समुद्र दिसत होता, सगळीकडे पाणी असं दिसत होतं आणि मग त्यांनी कधी ते दोर सोडला ते कळलं नाही आणि तो किनारा भरभर हलतोय असं वाटायला लागलं ना। आपण स्थिर आहोत आणि किनारा हलतोय असं दिसायला लागलं, अथवा नावे हन जो रिगे तो थडीयेचे रुख जाता देखे वेगे, त्याची साचोकारे जो पाहू लागे त्याच वेळेला आपोआप आपण भानावर येतो असं कसं किनारा पळतोय आणि खरेपणाने पाहतो तो रुख म्हणे आढळ तेव्हा त्याच्या लक्षात येतं की नाव सुटलेली आहे, किनारा जाग्यावरच आहे। तैसे सर्व कर्मी असणे, तसं सर्व कर्मामध्ये आपण स्थिर असताना सुख दुःखाचे आवेग सहन करत ते पुढे मानून वायाने, बाकी सर्व गोष्टी या वायाने व्यर्थ आहेत हे समजून मग आपण या जो जाणे नैष्कर्मी वैसा, आणि उदो अस्तूचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, इकडे उगवतो आणि इकडे मावळतो, न चालता जसा सूर्य चालतो उदय आणि अस्त होतो तेव्हा सूर्याला माहीत असतं की आपण काही चालत नाहीये, पृथ्वी फिरतीये म्हणून ही घटना घडते। तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता तसा देह वर्तन करतो आहे, सूर्याला माहीत आहे, आत्मसूर्याला माहिती आहे की मी आढळ आहे, देह वर्तन करतोय। तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचे असत आम्ही काही करत नाहीये हे ज्याला समजत आहे तो मनुष्यासारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब। बघा उदाहरणांची वानव काही कमतरताच नाही, तेने न पाहता विश्व देखिले। मग असा मनुष्य विश्व पाहण्यासाठी म्हणून काही तो आपल्या जागी सगळं आहे म्हणतो, विश्व देखील पाहण्याची त्याला गरज नाही। देह बुद्धीचा माणूस फिरफिर करेल, देह बुद्धी गेलेला मनुष्य स्थिर राहील, आपल्या ठिकाणीच सर्व आहे असं अनुभवेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। त्याने न पाहता विश्व देखील काहीही पाहण्याची उत्सुकता नाही, जे काही आहे ते माझ्या आत आहे आणि मी पाहण्याची उत्सुकता देहाला असेल ना, मी देह नाहीये म्हणून उत्सुकता नाहीये। जो आत्म हा प्रयोग साधकाने तरी करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे, करत नसाल तर मी रागवत नाही तुमच्यावर। त्याने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात, एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोच गेला, हे असो विश्व जाहला आंगेची तो। किती उंच पातळीवर ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलं। अशा पुरुषाचे सर्व उद्योग हे काम संकल्प कामना आणि संकल्प यांनी वर्ज असे असे उद्योग असतात, त्याच्यामध्ये कामना नसते आणि संकल्प नसतो, कारण ज्ञान झालेलं आहे आणि त्या ज्ञानामुळं ज्ञानरूपी अग्नीमुळं कर्मच दग्ध होऊन गेलेली आहेत। आणि अशा पुरुषाला पंडित पंडा बुद्धीचा शुद्ध बुद्धीचा म्हणून ओळखलं जातं। यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधा। अशा प्रकारचं एक विलक्षण वर्णन हा या अध्यायाचा मुख्य विषय आहे। कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म याचा अजून एक महत्वाचा विषय म्हणजे भगवंतांच्या जन्म कर्माचं रहस्य अवतार रहस्य, दुसरा हा महत्वाचा विषय आहे। आणि तिसरा महत्वाचा विषय या अध्यायाचा म्हणजे भगवंतांनी सांगितलेली विविध विकर्म। ते म्हणाले की कर्म म्हणजे काय याचा बोध करून घे, विकर्म म्हणजे काय याचा बोध करून घे आणि अकर्म म्हणजे काय याचा बोध करून घे। त्याच्यात अकर्म म्हणजे नैष्कर्म्य दशा हे समजलं, कर्म याचा अर्थ कर्तव्यात्मक ती सर्व कर्म आत्मा अकर्ता या भावनेनी करणं, त्याचं आता इथं वर्णन चाललेलं आहे। आणि विकर्म म्हणजे अनेक प्रकारच्या साधना की ज्या साधनांनी हा बोध प्राप्त होईल असं म्हणून विकर्माचं पुढे वर्णन केलेलं आहे। हा विषय खूप चांगला आहे आणि तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया इथपर्यंत ही भगवद्गीता कशी आलेली आहे हे अशा करता मी सांगतो आहे की अगदी विकर्म जरी झाली तरी देखील, म्हणजे हे सगळं निरूपण झालं तरी देखील हे कुठेतरी तात्विकच होऊन राहतं। यस्य सर्वे समारंभा हा काम संकल्प वर्जिता हा कसं काय शक्य आहे समजलं, पण कामनारहित कर्म संकल्परहित कर्म कसं शक्य आहे। कर्मणी अकर्म या पश्चेत अकर्मणीचे कर्म यहा, फार एकदम बुद्धीला फार बरं वाटतं अशी सगळी उलटी सुलटी अशी गोष्ट ऐकली की बुद्धिवान मंडळी तर ज्यांना तर्क खूप आवडतो अति प्रसन्न होतात काय सांगितलंय, पण हे होणार कसं। विकर्म सांगितली, पुढे आता अनेक प्रकारच्या साधना सांगतील, द्रव्य यज्ञास तपोयज्ञास योग यज्ञास तथा अपरे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च करायचे कसे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। एका महत्वाच्या सांध्यावर हा श्लोक उभा आहे। अगदी दुसरा अध्याय जरी झालं अच्छेद्योयम अदायोयम अविकार्योयम उच्यते, आत्म्याचं वर्णन सांगितलं समजलं, पण आपण आत्मा आहोत हे ओळखणार कसं। तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, आतापर्यंत सगळं हे तार्किक आहे, संतांना शरण गेल्याखेरीज काही होत नाही। जो ज्ञानी तत्वदर्शी आहेत त्याला शरण गेल्याखेरीज काही होत नाही. म्हणून इथपर्यंतची जी भगवद्गीता आहे ही भगवद्गीता भगवंत एक प्रकारे पार्श्वभूमी निर्माण करतायत. तेवढी मोठी गोष्ट सांगतायत आणि होणार कशी, इथं कुठेतरी दुरावा वाटला पाहिजे, असं वाटलं पाहिजे की एवढं मोठं आपण कसं करणार, छाती दडपली पाहिजे. आणि उत्तम वक्ता किंवा उत्तम गुरु तर त्याचं पहिलं काम तुमची छाती दडपण्याचं, छाती दडपून टाकायची हे असलं पाहिजे आणि मग मार्ग सांगायचा असला पाहिजे. कारण आधीच जर सांगितलं, पहिला श्लोक जर सांगितला की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, तर काही अवघडच जर नाहीये तर कशाला प्रणिपातन, कसले परिप्रश्न आणि कसली सेवा. म्हणून जरा समजलं पाहिजे की याच्यात काय कस आहे, इथपर्यंत जाणं म्हणजे काय गोष्ट आहे, आपलं जीवन आणि भगवंत सांगताय त्याच्यात केवढा अंतर आहे आणि कसं भरून काढणार. अपरे लियताहारा प्राणान प्राणेश जुहती, अरे कसे करायचे, प्राणाचा प्राणामध्ये संयम करून योग कसा साधायचा, कोणाला विचारायचं असं वाटलं पाहिजे प्रथम. आणि मग भगवंत सांगतात की हे जर जाणायचं असेल तर प्रणिपात करायला पाहिजे, परिप्रश्न विचारायला पाहिजेत. अर्जुनाला तरी कुठं कळतंय, चर्चा करतोय ना. कुतूहल म्हणून प्रश्न विचारणाऱ्याला गुरु अंतरंग सांगत नाहीत, कारण तो आज इथं विचारेल उद्या दुसरीकडे जाऊन विचारेल. शरण यायला लागतं त्याच्यासाठी. शरण येण्यासाठी हे काय आहे हे प्रथम, जसे तुमच्यापैकी कोणी जर व्यावसायिक असतील तर ऑडिटर आल्यानंतर प्रथम हे दाखवा ते दाखवा ते दाखवा, तुमची ही इरेग्युलरिटी आहे ते तुम्ही नीट केलेलं नाही, तेव्हा मग तो सगळा मालक असतो तो असा साष्टांग प्रणिपात केल्यासारखा त्याच्या पुढे होतो. तुम्ही एखाद्या वकिलाकडे जाऊन बघा, म्हणजे तो सांगेल पहिला तुम्हाला आडवा उभा घेईल की काय तुम्ही वागलात आणि मग माझ्याकडे येताय. तुम्हाला वाटतं की आम्ही वकील केला म्हणजे काय पैसे दिले की तो सगळं करेल, पण तो प्रथम तुम्हाला पार खाली आणतो. आता तुझ्या वाचून मला गत्यंतर नाही, या भूमिकेवर आणतो. गुरुही तेच करतात असं लक्षात घ्या. गुरुही तेच करतात. तुम्ही किती अडकलायत हे तुम्हाला वकील जसं सांगतो आणि म्हणतो की सोपं नाहीये, एवढा एवढा टॅक्स पडेल आहात कुठं, म्हणतो की मला तर टॅक्सच भरायचा नाही, एवढा टॅक्स भरे तू काहीतरी पैसे घे पण मला सोडव. मग भगवंत सोडवतात, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. पण ते सोडवणं आणि हे सोडवणं बाह्य जगतामध्ये, बाह्य जगतातूनच तुम्ही गुरूंकडे येता ना. म्हणून बाह्य जगतात जसं खूप अवघड आहे असं कळल्याशिवाय तुम्ही लोटांगणी जात नाही, तसं तुम्हालाही कळलं पाहिजे ना किती अवघड आहे. म्हणून ते आत्म्याचं वर्णन, मयी सर्वाणी कर्माणी, काय मयी काय सर, कोण मयी, भगवंताला आम्ही जाणतच नाही त्याला कशी आम्ही कर्म समर्पण करणार, हे सगळं तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, वाटलं पाहिजे की केवढी मोठी दरी आहे, आपण हे करू नाही शकत आहोत. मग ते तुम्हाला सांगतील की ये मी तुला सांगतो कसं करायचं ते. अशी भगवद्गीता देखील अशी पुढे गेलेली आहे. आमची मानसिकता जाणून भगवद्गीता सांगितली गेलेली आहे आणि तेच भगवंत कशा रीतीने नेतात हे सांगणं हे प्रथम मी तुम्हाला करतोय. नाहीतर तद्विद्धी प्रणिपातेन तर सोप आहे. हा ज्ञानेश्वरीच्या आपल्या ज्ञानेश्वरी मंडळाच्या वर्धापन दिनाच्या वेळेस देखील श्लोक घेतो. तेव्हा काय, तेव्हा नुसतं 20 मिनिटात 25 मिनिटात बोलायचं असतं, पण याची परंपरा कशी आहे हे जर कळलं तर मग प्रणिपात कसा महत्वाचा आहे हे कळेल, परिप्रश्न कसे महत्वाचे आहेत हे कळतील. प्रथम त्याला वाटलं तर पाहिजे की आपल्याला हे ज्ञान होणं आवश्यक आहे, त्याकरता एवढं सगळं सांगतायत. म्हणून ही जी कर्मणी अकर्मय पश्येत यस्य सर्वे समारंभाः, याच्या नंतरचा हा जो नेमक्या 10 श्लोकांचा प्रवास आहे, विकर्म जी सांगितलेली आहे ती थोडक्यात पुढच्या वेळेला पाहून मग आपण या श्लोकाकडे जाणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्। ओम शांति शांति शांति।